नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात लाडकी बहीण बरोबरच सुरक्षित बहीण योजनाही राबवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. ते आज नाशिकमध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत आयोजित महिला महाशिबिरात बोलत होते. लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतरही सुरूच राहील, तसंच ऑगस्ट महिन्याची मुदत संपल्यानंतरही सप्टेंबरमध्ये अर्ज भरणाऱ्या बहिणींना देखील आर्थिक मदत दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. या शिबिरात महिलांसाठीच्या कल्याणकारी योजनांचे स्टॉल्स उभारले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी जळगाव इथं येणार आहेत, त्यावेळी ते 11 लाख लखपती दिदींना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित केली जाणार आहेत. वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कमावणाऱ्या लखपती दिदींबरोबर ते यावेळी संवाद साधतील. स्वयंसहाय्यता गटांसाठी 2500 कोटी रुपयांचा फिरता निधी, तसंच 5000 कोटी रुपयांचं बँक कर्जही ते जारी करतील. शाळेतल्या सुरक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चित करण्याबाबतच्या तरतुदींचा त्यात समावेश आहे. या निर्देशांमध्ये प्रतिबंधात्मक तरतुदी, विविध संबंधित घटकांची जबाबदारी निश्चिती, प्रक्रिया अहवाल, संबंधित कायदेशीर तरतुदी, सहाय्य आणि समुपदेशन याबरोबरच सुरक्षित वातावरण यांचे मापदंड यावर भर दिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 113वा भाग असेल. पोलंडचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज युक्रेनची राजधानी कीव इथं पोहोचले. कीवमधल्या भारतीय समुदायानं त्यांचं उत्साहात स्वागत केलं. त्यानंतर मोदी यांनी कीवमधल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर फुलं वाहून श्रद्धांजली अर्पण केली. नेपाळमध्ये बस नदीत पडून झालेल्या अपघातात किमान 14 नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये भारतीय नागरिकांचा समावेश आहे. अपघातातील 16 प्रवाशांना वाचवलं असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही बस पोखराहून काठमांडूला जात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या बसमध्ये सुमारे 40 भारतीय प्रवासी होते. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.